ಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं आहे. त्यांना एक हेक्टर मर्यादेपर्यंत पिकासाठी बँक नियमाप्रमाणे जे कर्ज दिलं जातं ते पीक कर्ज माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घोषित केला. त्याचबरोबर पडझड झालेल्या घरांचं बांधकाम प्रधानमंत्री आवास योजनेतून करतानाच केंद्राच्या निधीसोबतच राज्य शासनाकडून अतिरिक्त 1,00,000 रुपये तसंच घरांचं बांधकाम पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या निवासासाठी ग्रामीण भागात 24 आणि शहरी भागात 36 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर घर बांधकामासाठी प्रत्येकी 5 ब्रास वाळू आणि मुरुम, बाधित कुटुंबांना 3 महिने प्रत्येकी 10 किलो गहू आणि तांदूळ मोफत देण्याचा तसंच कृषी पंपाच्या वीज बिलाची वसुली 3 महिने स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. जुलै ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरग्रस्तांच्या मदतीबाबत निर्णय घेण्यासाठी गठीत मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक आज वर्षा निवासस्थानी झाली. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, मदत आणि पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे, राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि रवींद्र चव्हाण यावेळी उपस्थित होते. या बैठकीबाबत माहिती देण्यासाठी झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले की राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण, नाशिक यासह अन्य भागात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली. या भागातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी शासनातर्फे प्रयत्न केले जात आहेत. शहरी भागातील पाणीपुरवठा पूर्ववत झाला आहे. स्वच्छतेचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. पायाभूत सुविधांची कामं मिशन मोडवर सुरू असून त्याबाबत दर आठवड्याला ही समिती आढावा घेणार आहे. पीक नुकसानीपोटी 1 हेक्टरपर्यंत कर्जमाफी. पूरग्रस्त भागात पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे 1 हेक्टर मर्यादेपर्यंतच्या पिकाच्या नुकसानीसाठी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे. पिकांना बँकेच्या निकषानुसार जे कर्ज दिलं जातं त्यानुसार हे कर्ज माफ करण्यात येईल. ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं नाही त्यांना शासनाच्या नुकसान भरपाईच्या 3 पट रक्कम देण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. घर बांधकामासाठी प्रत्येकी 5 ब्रास वाळू आणि मुरुम मोफत. मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले, ग्रामीण भागात पुरामुळे पडझड झालेल्या घरांचं नव्यानं बांधकाम केलं जाईल. प्रधानमंत्री आवास योजनेचं पोर्टल त्यासाठी उघडण्यात येईल. केंद्र शासनाकडून जो निधी मिळेल त्यात राज्य शासनाकडून 1,00,000 रुपये अतिरिक्त देण्यात येतील. घरांच्या बांधकामासाठी जो कालावधी लागणार आहे त्यासाठी वार्षिक भाड्यापोटी ग्रामीण भागात 24,000 तर शहरी भागात 36,000 रुपये दिले जातील. घर बांधकामासाठी प्रत्येकी 5 ब्रास वाळू आणि मुरुम मोफत दिला जाईल. ज्या भागात पुरामुळे घरांचं नुकसान झालं तिथं पुन्हा घरं न बांधता त्यांचं त्याच गावात पुनर्वसनासाठी शासनामार्फत मोफत जमीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय समितीनं घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. छोट्या व्यावसायिकांना 50,000 रुपयांपर्यंत नुकसान भरपाई. जनावरांच्या गोठ्यांचं नुकसान झालं असल्यास त्यासाठी देखील अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. पुरात वाहून गेलेल्या आणि मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांच्या संदर्भात तलाठी, सरपंच, दूध संघाचे पदाधिकारी यांनी केलेले पंचनामे ग्राह्य धरण्यात येतील. दुधाळ जनावरांच्या नुकसान भरपाई रकमेत देखील वाढ करून ती 30,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. छोटे व्यावसायिक, मूर्तिकार, हस्तकलाकार यांना नुकसानीच्या 75% किंवा 50,000 रुपयांपर्यंत नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कृषी पंपाच्या वीज बिलाची वसुली 3 महिने स्थगित. कृषी पंपाच्या वीज बिलाची वसुली 3 महिने स्थगित करण्याचा या बैठकीत निर्णय झाल्याचं सांगताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले की पूरग्रस्तांना नुकसान भरपाई देताना स्वतंत्र कुटुंब म्हणून मदत देण्यासाठी शिधापत्रिकेसोबतच 2 स्वतंत्र वीज बिलं, 2 स्वतंत्र गॅस जोडणी, 2 स्वतंत्र घरं हे स्वतंत्र कुटुंब म्हणून ग्राह्य धरण्यात येईल आणि त्यांना मदत दिली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. व्यापाऱ्यांना GST सवलतीसाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट घेणार. या भागातील व्यापाऱ्यांना GST सवलत देण्याबाबत आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट घेणार असून आयकर भरण्याची मुदत वाढवून देणं, GST परिषदेची बैठक बोलावून त्याबाबत निर्णय घेण्यासाठी केंद्र शासनाकडे विनंती करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पूरपरिस्थिती आणि उपाययोजनेच्या अभ्यासासाठी तज्ज्ञ समिती गठीत. पूरपरिस्थिती निर्माण होण्याची कारणं, भविष्यात अशी परिस्थिती होऊ नये यासाठी करावयाची उपाययोजना यासाठी तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आली आहे. जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव नंदकुमार वडनेरे त्याचे अध्यक्ष असतील असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. समितीत MWRRAचे तांत्रिक सल्लागार जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे, केंद्रीय जल आयोगाचे नित्यानंद रॉय, निरी नागपूरचे संचालक, IIT मुंबईचे संचालक, MRSAC चे संचालक, भारतीय हवामान विभागाचे मुंबई उपमहासंचालक, IITM पुणे संचालक, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव, लाभक्षेत्र विकास सचिव, मुख्य अभियंता जलविज्ञान नियोजन यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती पूर येण्याची कारणं, नुकसान, भविष्यातील उपाययोजना, पावसाचा अंदाज, पायाभूत सुविधा आदी बाबींचा अभ्यास करून शासनाला अहवाल सादर करणार आहे. पूरग्रस्त भागात ज्या स्वयंसेवी संस्था गावं दत्तक घेणार आहेत त्यांनी पायाभूत सुविधांमध्ये भर घालावी असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं. ज्या नागरिकांची कागदपत्रं गहाळ झाली त्यांची सर्व कागदपत्रं महाऑनलाईनच्या मदतीनं मोफत नव्यानं तयार करून देण्यात येतील असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. बाधित कुटुंबांना 3 महिने गहू आणि तांदूळ मोफत वाटप. तात्पुरत्या निवासासाठी ग्रामीण शहरी भागात अनुक्रमे 24,000 आणि 36,000 रुपये, घर बांधकामासाठी प्रत्येकी 5 ब्रास वाळू आणि मुरुम मोफत देणार. कृषीपंपाच्या वीज बिलाची वसुली 3 महिने स्थगित. जनावरांच्या गोठ्यांच्या नुकसान भरपाईपोटी अर्थसहाय्य. छोट्या व्यावसायिकांना 50,000 रुपयांपर्यंत नुकसान भरपाई. पूरपरिस्थिती आणि उपाययोजनेच्या अभ्यासासाठी तज्ज्ञ समिती गठीत.